ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिपतो जनान् ये पथां पथिरक्षैलभृदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदः स्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं विष्मो यश्च नोद्वेष्टितं वोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु य ओषधीष्यो रुद्रो विश्वभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं नुवस्य अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः येते सहस्रमयुतं पाशा मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्ययस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आजपासून सद्भक्त मिलिंदादा लिमये आपल्याला सांगणार आहेत।
श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गेली 7-8 वर्ष आपण पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती सौरभाचं सेवन करत आहोत। पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या हृदयात अहोरात्र तेवणाऱ्या सद्गुरु विरहावर उपाय म्हणून या उपक्रमाला सुरुवात झाली असावी अशी माझी श्रद्धा आहे। 1996 साली स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यापासून आपल्या सर्वांच्याच अंतःकरणात त्यांच्या आठवणींचे कड वारंवार उचंबळून येत असतात, परंतु मकरंदनाथांची स्थिती अजूनच खूप गहिरी आहे। आपल्या सद्गुरूंसारखाच स्वामी माधवनाथांसारख्याच उत्साहानं निष्ठेनं पारदर्शकतेने आणि अत्यंत प्रामाणिकपणाने कार्याची धुरा वाहत असताना त्यांच्या अंतर्मनाचा एक भाग फिरून फिरून आपल्या प्रियोत्तमाला साथ घालत असतो. कार्याच्या प्रत्येक वळणावर गुरुमाऊलींशी मुक संवाद करत असतो. आपल्या स्वामींबद्दलची ही विरह व्यथा मकरंदनाथांच्या कृपेनेच स्मृतिगंधाच्या गोड स्वरूपात व्यक्त होऊ लागली आणि पाहता पाहता ह्याला सुद्धा 7 वर्ष होऊन गेली. आपल्यातल्या कित्येक साधकांनी स्वामीजींच्या आठवणी, त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग यांच्या माध्यमातून त्यांचं मोरपंखी व्यक्तिमत्व आपल्यापुढे उलगडलं, आपल्याला सुसंस्कारित केलं, आपल्याला प्रेममय केलं आणि अधिकाधिक संपन्न केलं. मला सुद्धा प्रत्येकाच्या आठवणी ऐकताना आपणही अशाच सांगाव्यात असं वाटत असे आणि सांगू गेलो तर सगळं आठवेल का अशी धास्ती सुद्धा वाटत असे. पण अखेरीस कांचनताईच्या गोड स्वरात होत असलेल्या कठोर आग्रहापुढे मी हात टेकले आणि स्वामीजींच्या आठवणी दाटून यायला सुरुवात झाली. भागेश्वर निवास ज्या गल्लीत आहे त्याच गल्लीत आपण राहतो हे भाग्य समजायला मला 20 वर्ष लागली. लहानपणापासून मी स्वामीजींना कधी कधी बघत असे. त्यांची शिडशिडीत ताठपणे दमदार पावलं टाकत जाणारी मूर्ती मला अनेकदा दिसली होती. पांढरशुभ्र धोतर आणि पांढरा नेहरू शर्ट हाच त्यांचा पेहराव मला आठवतो. इकडे तिकडे न भिरभिरता सरळ अवलोकन करत जाणारी त्यांची दृष्टीही माझ्या लक्षात आहे. ते प्रवचन करतात, स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य आहेत, त्यांचे उत्तराधिकारी झाले वगैरे चर्चा आमच्या घरामध्ये कधी कधी व्हायची आणि ती माझ्या कानावर सुद्धा येत असे. पण त्याचा आपल्याशी काही संबंध आहे वगैरे असा विचार करण्याचे कष्ट मी कधीच घेतले. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे त्यांचं दुकान, त्या दुकानावरून असं म्हणलं तरी चालेल की मी जवळपास रोज जा ये करत होतो. आमच्या शाळेचा रस्ता तोच असल्यामुळे तो नेहमीचा यायचा जायचा आमचा मार्ग होता. तिथे ते दुकान नेहमी दिसायचं. मला आठवतंय मी अगदी लहान होतो तेव्हा रस्त्याला समांतर असं ते दुकान होतं. आता जिथे कॅनरा बँक आहे आणि त्याच्या शेजारी मला वाटतं सिलाई किंवा असं आता कुठलं तरी दुकान आहे, तर तिथे स्वामीजींचं दुकान होतं. आधी त्याचं रस्त्याला समांतर आडवं होतं, नंतर ते रस्त्याला काटकोनात उभं असं ते झालं. दुकानातून येता जाताना कधीतरी आपण दुकानात बघतोच. तसं बघितल्यानंतर माझ्या असं एक आठवतंय की त्यांच्या दुकानात कधीही नोकर चाकर असल्याचं मला आठवत नाही, बघितल्याचं आठवत नाही. रस्त्याकडच्या अगदी कडेला एक काउंटर होता, त्याच्यावर मातोश्री सरलाताई बसलेल्या दिसायच्या, कधी कधी स्वामीजी बसलेले दिसायचे. अगदी पूर्वी मला असंही आठवतंय की प्रतिभाताई सुद्धा तिथे बसलेल्या मी बघितलेल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे किमान 2-3 तरी मी त्यांना रस्त्यातून अनवाणी चालताना बघितलं आहे. दुकानातून येत असताना किंवा दुकानात जात असताना ते अनवाणी कधी कधी जायचे. हे असे अनवाणी का चालतात असा प्रश्नही मला तेव्हा पडला होता. पण त्यावेळचे रस्ते अनवाणी चालण्यास योग्य होते. स्वामीजींच्या पावन सहवासात येण्यासाठी प्राध्यापक मिलिंद वाटवे या माझ्या शिक्षकाची आणि ज्येष्ठ मित्राची मदत झाली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना मिलिंद सुरुवातीला माझ्या पुढे तीन वर्ष होता आणि एमएससी झाल्यानंतर तिथेच तो आमचा शिक्षक पण झाला. त्याच्या बोलण्या चालण्यातून तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं जाणवत असे. त्याला एकदा दोनदा असं विचारलं सुद्धा तेव्हा त्यांनी मी बाळासाहेबांकडे जातो असं एक मोघम उत्तर मला दिलं होतं. पुढे काही दिवसांनी रात्री 10:30 सुमाराला आमच्या गल्लीच्या तोंडाशी मी मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो तर तिथे मला अचानक मिलिंद वाटवे दिसला. त्याच्याबरोबर काही सात्विक चेहऱ्याची मंडळी सुद्धा होती. तर मी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं की अरे तू इकडे आमच्या गल्लीत कुठे इतक्या रात्री आला. आपली गल्ली वगैरे असे फार अभिमानाचे विषय तेव्हा होते. तो म्हणाला मी प्रवचनाला आलो होतो. प्रवचनाला? कुणाच्या प्रवचनाला? अरे तुला नव्हतं का मी सांगितलं, तो मला समजावायला लागला, तुला नव्हतं का मी सांगितलं मी बाळासाहेब वाकड्यांच्या प्रवचनाला जातो म्हणून. हे ऐकून मात्र मी थक्क झालो. आता हद्दच झाली. मी म्हणालो म्हणजे तू चक्क प्रवचन ऐकायला आला होतास? हो रोजच येतो. तो निर्विकारपणाने उद्गारला. कसलं प्रवचन असतं? ज्ञानेश्वरीचं. त्यांनी शांतपणे माहिती दिली. तू येशील का असं त्यांनी विचारल्यावर मात्र मी पळ काढायची तयारी केली. हो येईन ना एकदा असं ऐकून असं सांगून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर मी जास्त चौकशी करण्याचं सोडून दिलं. प्रवचनाला जाण्याचं संकट उगाचच ओढून घ्यायला नको अशा भीतीने. पण तो मात्र मधून अधून विचारत असे. एकदा म्हणाला की आम्ही काही मित्र दर रविवारी एकत्र जमतो आणि ध्यान वाचन वगैरे असं करतो, त्याला तू ये. मी नेहमीप्रमाणेच येईन एकदा असा एक सावध आशीर्वाद त्याला दिला. असेच काही दिवस गेले आणि एका रविवारी दुपारी 3:30 मी घरी गाढ झोपेत असताना तो माझ्या घरी आला. आपल्याला दुपारच्या झोपेतून उठवणारे कोणी साहस केलं वगैरे असे विचार नेहमीप्रमाणे माझ्या मनात आलेच. पण काही झालं तरी तो आमचा शिक्षक होता. त्याला वाटेल तसं बोलून परत पाठवायचं असं करायला तो काही माझा नेहमीचा मित्र नव्हता. बरं, आमच्या इंटरनल परीक्षा सुद्धा त्याच्याच हातात होत्या. असा सगळाच विचार करून जास्तीत जास्त नम्रपणे त्याच्याशी वागण्याचं मी ठरवलं झोपेत सुद्धा. 1979 सालातल्या ऑगस्ट महिन्यातला हा कदाचित दुसरा रविवार असेल असं मला वाटतं. निश्चित तारीख सांगता येणार नाही पण ऑगस्ट महिना होता. तो म्हणाला चल मी तुला घ्यायला आलोय. तर मी म्हणलं कुठे घ्यायला आला? तो म्हणला की मी तुला सांगितलं नव्हतं काय आमचं रविवारचं दुपारचं युवा केंद्र असतं. त्याला त्या युवा केंद्राला घेऊन जायला मी तुला आलोय. आता माझा काहीच उपाय चालेना. मी त्याला येतो असं म्हणून मी आवरायला लागलो पण त्याला खात्री नव्हती. मी त्याला म्हणलं तू हो पुढे मी आलोच वगैरे पण तो घरीच बसून राहिला आणि बरोबर 4 मला घेऊनच बाहेर पडला. 4:30 तुळशीबागेतल्या जुन्या पद्धतीच्या जिन्यानी चढून माडीवर डॉक्टर सुषमा वाटवे अशी पाटी असलेल्या दवाखान्यातल्या एका खोलीमध्ये आम्ही पोहोचलो. तिथे सतरंजी अंथरून एका बाजूला एका कोपऱ्यात एका स्टूलावर एक तसबीर ठेवली होती आणि 4-5 तरुण मुलं तिथं आधीच जमा झाली होती. ती तसबीर चक्क बाळासाहेब वाकड्यांची होती याचा मला धक्का बसला. त्यानंतर प्रार्थना झाली. मिलिंदनी एक दासबोधावर 20 मिनिटांचं निरूपण केलं. ते विशेष जरी कळलं नाही तरी ते खूप ऐकायला चांगलं वाटलं, आवडलं. त्यानंतर एका प्रवचनाचं वाचन झालं आणि सर्वजण ध्यानाला बसले. सर्वांनी डोळे मिटल्यामुळे मला सुद्धा डोळे मिटण्याचं बंधन आलं. 10-15 मिनिटांनी ध्यान विसर्जित करून आरत्या झाल्या. त्यामध्ये स्वामी माधवनाथांची आरती होती. एखाद्या जीवित माणसाची आरती म्हणतात हा माझा पहिलाच अनुभव होता. पण आपण उगाच शंका काढत बसायचं नाही असं मी ठरवलं. केंद्रानंतर मिलिंदी माझी सर्वांची ओळख करून दिली. नाना भवाळकर, विजय कुलकर्णी, सुगंध देसाई, बोरवणकर, गणेश भाटे आणि मकरंद वझे सर्वांनी खूप आपुलकीने माझ्याशी ओळख करून घेतली. त्या सर्वांच्या मनात असलेला स्वामी माधवनाथांविषयीचा भाव मला अंतर्मुख करून गेला. पुढील रविवारी पंकज आणि त्याच्या पुढील रविवारी शशांक आणि सुनील असे माझे मित्र सुद्धा त्या केंद्रामध्ये जायला लागले. अशी चार पाच केंद्र झाल्यानंतर एका रविवारी मिलिंद आणि मकरन यांनी आपल्या सर्वांना दुकानात जायचं आहे असं सांगितलं. मकरन म्हणाला, युवा केंद्र झालं की दुकानात येत जा असा त्यांचा निरोप आहे. त्यानुसार आम्ही 5-6 जण केंद्र झाल्यानंतर सायकलीवरून ब्युटी क्लॉथ स्टोअर्सच्या दारात पोचलो. साधारणपणे हा ऑक्टोबर 1979 सुमार असावा. सर्वांनी पायरीला नमस्कार करून आज दुकानात प्रवेश केला. पुन्हा एकदा मला धक्का बसला. सगळे करतात म्हणून मी पण केला आणि वर गेलो. रस्त्याला काटकोनात असणाऱ्या त्या उभट आकाराच्या दुकानामध्ये इंग्रजी एल आकाराचा एक काउंटर होता. दोन्ही बाजूला भिंतीवर काचेच्या कपाटांमध्ये व्यवस्थित रचून ठेवलेले कापडांचे तागे, चादरी, रग आणि साड्या होत्या. काउंटरच्या आत रस्त्याच्या बाजूला एका स्टुलावर मातोश्री सरलाताई बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला सर्वांना जे आठवतंय तेच प्रसन्न हास्य तेव्हाही होतं. आणि एकदम इतकी सगळी मुलं दुकानात शिरतायत ते बघून किंचितशी उत्सुकता सुद्धा होती. काउंटरच्या शेवटी एका कोपऱ्यात लाकडी खुर्चीवर पूजनीय स्वामीजी विराजमान झालेले दिसत होते. काउंटरच्या आत अंथरलेल्या बैठकींवर आम्ही सर्वजण जाऊन बसलो. बसण्याआधी सर्वांनी पायावर डोकं ठेवून स्वामीजींना नमस्कार केला. करावा का नको करावा अशा विचारात असताना कुणीतरी ढकलल्याप्रमाणे मी पण नमस्कार केला. नमस्कार करताना खूप प्रसन्न वाटलं ही गोष्ट खरी. स्वामीजी सहास्य सर्वांकडे पाहत होते. मिलिंदी आम्हा सर्वांची नावं सांगितली. मी भागेश्वर निवासच्याच गल्लीत राहतो हे ऐकून त्यांनी उत्सुकतेने कोण कुठला वगैरे चौकशी केली. मी सगळी माहिती दिल्यावर एक किंचित काळजीची छटा त्यांच्या चेहऱ्यावरून गेली असावी असं मला वाटलं. आम्हाला विचारलं, आवडलं का तुम्हाला हे युवा केंद्र? आम्ही सर्वांनी हो म्हणून माना डोलावल्या. स्वामीजींनी जवळच्याच कोनाड्यातून शिवमहिमनाची एक पोथी काढली. त्यातलं एक पान उघडून मिलिंदच्या हातात दिलं आणि त्याला काही श्लोक वाचायला सांगितले. ते श्लोक त्यांनी वाचले. आम्हाला काही विशेष कळत नव्हतं पण स्वामीजी मात्र खूप लक्षपूर्वक ते पठण ऐकत होते. मकरंद, विजय, नाना हे डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. 5-6 श्लोक झाल्यावर स्वामींनी पुरे असं म्हणत मिलिंदला थांबवलं. हरी हरी असा अगदी खालच्या आवाजात उच्चार केला. आपल्या हातात प्रसादाचा डबा घेऊन आमच्याकडे पाहत म्हणाले, या आता उशीर होईल तुम्हाला. पुन्हा एकदा सर्वांनी स्वामीजींना नमस्कार केला. खडीसाखरेचा प्रसाद घेऊन आम्ही सर्वजण दुकानाबाहेर पडलो. मला माहीत असलेले बाळासाहेब वाकडे यांच्यापेक्षा स्वामी माधवनाथांचं प्रशांत धीरगंभीर दर्शन मला काही वेगळंच वाटलं. असं वाटायला लागलं की यांचा सहवास आपल्याला मिळेल तर बरं होईल. अशा रीतीने मिलिंद वाटवेच्या आग्रहामुळे स्वामीजींच्या चरणांशी येण्याची संधी मला मिळाली. हरी ओम तत्सत. या शिंदे या. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया, गुड तुझे रूप गुड तुझे नाम, गुड तुझे रूप गुड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, गुड तुझे रूप गुड तुझे नाम, गुड तुझे रूप गुड तुझे नाम. विठू माऊलिये हाची वर देई, विठू माऊलिये हाची वर देई, संचरो निराही हृदयी माझा, संचरो निराही हृदयी माझा, गुड तुझे रूप गुड तुझे नाम, गुड तुझे रूप गुड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, तुका म्हणे काही न माघणे अनेक, तुका म्हणे काही न माघणे अनेक, आ तुका म्हणे काही न माघणे अनेक, तुका म्हणे काही आ तुका म्हणे काही न माघणे अनेक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम,
गोड तुझे रूप गोड तुझे नाम।
वा गोड अजून एक म्हण अजून एक म्हण
फकीर मन लागो मेरे यारो फकीरो फकीरो मन लागो मेरे यार फकीरो 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 जो सुख पाओ नाम जपन में जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यारो फकीरो फकीरो प्रेम नगर में रन हमारे प्रेम नगर में रन हमारे भले बन आए सबूरी में भले बन आए सबूरी में मन लागो मेरे यारो फकीरो मन लागो मेरे यारो फकीरो फकीरो आखिर ये तनखाक मिलेगा आखिर ये तनखाक मिलेगा कहा फिरत है मगरूर में कहा फिरत है मगरूर में मन लागो मेरे यार फकीरो फकीरो मन लागो मेरे यारो फकीरो कत कबीरा कत कबीरा कत कबीरा 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 कत कबीरा सुनो भाई साधु कत कबीरा सुनो भाई साधु साहब मिलेगा सबूर में साहब मिलेगा सबूर में मन लागो मेरे यार फकीरो मन लागो मेरे यारो फकीरो जो सुख पाओ नाम जपन में जो सुख नाही अमीर में जो सुख नाही अमीर में मन लागो मेरे यार फकीरो मन लागो मेरे यारो फकीरो फकीरो मन लागो मेरे यारो फकीरो फकीरो फकीरो
वाह 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 कबीरांची परिस्थिती गरीब होती म्हणून कबीर अशाही परिस्थितीत माझं मन लागो असं म्हणतात. असं धरा की कबीरांची परिस्थिती श्रीमंतीची असती तरी देखील कबीर असं म्हणाले असते की मन लागो मेरो यार अमीरी में. श्रीमंती असली तरी मन लागो गरीबी असली तरी मन लागो मन मन लागणं हे महत्वाचं आहे गरीबी महत्वाची नाहीये. जी जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत उद्या राजा जनकांनी जर अशा प्रकारचा अभंग लिहिला असता तर अशी राज्य संपदा असताना देखील माझं मन लागो असं लिहिलं असत. नाम जपामध्ये जे सुख आहे ते सुख बाकी कशातच नाही. सर्वसाधारणपणाने विद्येमध्ये सुख आहे, विद्वत्तेमध्ये सुख आहे असा समज असतो, सत्तेमध्ये सुख आहे असा समज असतो, श्रीमंतीमध्ये सुख आहे असा समज असतो, आणि सर्वांचाच असा समज आहे तर सुख असल्याचं दाखवा असं विद्वान करतही असतो. उगीचच लोकांचा भ्रम निराश का करा. सत्ता असलेला मनुष्य देखील असंच दाखवत असतो की सत्तेमध्ये सुख आहे. जर सगळे समजतात तर सुख आहे. श्रीमंत मनुष्य देखील असंच दाखवत असतो. पण आतून सर्वांना माहीत असतं की मनाची शांती हे खरं सुख आहे. शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती या गोष्टीमुळे समाधान आहे. ते श्रीमंतीमध्ये नाही अथवा सत्तेमध्ये नाही हे माहीत असतं. सिकंदर जेव्हा दिग्विजयाकरता म्हणून बाहेर पडला तेव्हा त्याच्या राज्यात एक डायोजेनिस नावाचा संत होता. त्या संतांच्या दर्शनाला अलेक्झांडर गेला आणि सकाळची वेळ त्या आश्रमातलं अत्यंत पवित्र असं वातावरण तिथं असणाऱ्या सगळ्या सात्विक कृती आणि अतिशय शांतपणाने बोलणारे डायोजेनिस पाहून सिकंदर मोहित झाला. सिकंदर असं म्हणाला की मी दिग्विजयाकरता चाललेलो आहे, मला आशीर्वाद आपण द्यावेत. मला असं वाटतं की या क्षणी मी आपले आशीर्वाद मागत असलो तरी देखील आपलं जे जीवन आहे तर तसं जीवन मला लाभावं असं सिकंदर डायोजेनिसला म्हणाला. मग डायोजेनिस म्हणाला की मग दिग्विजयाला जाण्याची गरज नाहीये, आपण राहू. सिकंदर असं म्हणाला की एवढी उर्मी पुरी होऊ देत, माझी उर्मी मला स्वस्थ बसू देत नाहीये. हे एवढं पुरं झालं की मी आपल्याकडे येतोच. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की सिकंदर आपल्या स्वतःच्या देशामध्ये देखील परत जाऊ शकला नाही, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हे एवढं झालं की आहेच असं. थोडं जरा मुलीचं लग्न झालं की ज्ञानेश्वरी ऐकायला येतोच असं जसं म्हणावं तसंच हे आहे. थोड्या एवढ्या जबाबदाऱ्या कमी होऊ देत म्हणजे आलोच. प्रश्न आहेत. अखंड सावधानता, अखंड सावधानता आधी जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंडित प्रसन्नता पाहिजे बर का. अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा अशी ओवी आहे. मी अनुग्रहित आहे, नियमितपणे ध्यान करतो, वेळ हळूहळू वाढवत आहे, श्रवण वाचन नाम इत्यादी करतो, ध्यानात साक्षी राहायचा प्रयत्न करतो. पण विचार आला की सारं बाजूला असेच बरेचदा होते. कधी कधी दोन विचारात अंतर जाणवते पण ते कळेपर्यंत नवा विचार येतो आणि पुन्हा त्याला दूर सारत राहतो. व्यवहारात काम करताना अधून मधून संकल्प आठवतो, सर्वांशी गोडीने राहायचा प्रयत्न करतो, प्रोसिजर करताना रामस्मरणपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो. पण स्वभावातले दोष मधून मधून डोके वर काढतातच. मी ध्यान करतो हे ज्यांना माहीत आहे ती व्यक्ती एकदा म्हणाली, असा कसा तू उतावीळ, तडतड्या, लगेच चिडून गप्प होणारा, जरा धीर नाही, ध्यान करतोस ना. मी अंतर्मुख झालो, काहीच बोललो नाही. मग प्रश्न उपस्थित झाले, माझी ध्यानात व्यवहारात सावधानता कमी पडते का? माझे धैर्य फारच कमी आहे का? माझा अनुताप कमी झालाय का? कारण ध्यान करणारी व्यक्ती अधिक शांत, नम्र, प्रेमळ व्हायला हवी ना. मी कुठे कमी पडतोय का? मृदू संवेग असल्याने वेळ लागतोय, ते काहीही असो, पण स्वामीजी ही सावधानता व धैर्य कसे वाढवू? आपल्या दुबळ्या मुलाला आई प्रेमाने मदत करते, तुम्ही आमची आईच आहात. तुम्ही मार्गदर्शन करावे हीच विनंती. मला कारणे सांगून रडत बसायचे नाहीये, पण तुमचे मार्गदर्शन मात्र हवे आहे. तुमचा आशीर्वाद हवा आहे. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून तर थोडेफार जमवता येते आहे. पुढचे कसे करावे यासाठी प्रश्न केला आहे. मी योग्य जात आहे ना हे तरी कोणाला विचारू? तुम्हालाच ना. अधिक बोललो म्हणून क्षमा असावी. चुकीचे बोललो असल्यास अधिक क्षमा करावी. आपला नम्र. कंसात, नाव आपणास माहीत आहे, इतरांना कशाला कळावे? अजून एका कंसात, माझा उल्लेख करू नये हीच विनंती. खूप चांगला प्रश्न आहे. अतिशय सरळ हृदयाने विचारलेला प्रश्न आहे. देखे अखंडित प्रसन्नता, आधी जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख ते कैसे आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. जयाचे मन विश्रामे आत्मरूपी, आत्मरूपाच्या ठिकाणी ज्याचं मन विश्रांतीला आलेलं आहे, विश्रांतीला प्राप्त झालेला आहे, तो अखंड प्रसन्न असतो. त्या ठिकाणी संसार दुःखाला थारा नसतो. चित्त एका वेळेला एका ठिकाणी राहत असल्यामुळं ते जर संसाराच्या ठिकाणी राहिलं की दुःख आलंच. संसारामध्ये सुख आणि दुःख दोन्ही आहे, पण दुःखाचा सल जास्त असतो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे वढे. थोडं दुःख असेल तरी देखील थोडंही दुःख नको, अशा भावनेमुळे दुःखाचं अधिक स्मरण होत. म्हणून सुख जवळ एवढं दिसतं आणि दुःख पर्वत एवढं दिसतं. पण त्याचं अजूनही एक कारण आहे की थोडं दुःख देखील अत्यंत पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर एक काळा ठिपका दिसावा तर तो जसा डोळ्याला त्रास देतो, तसं मुळात आनंदरूप असलेला, सुखस्वरूप असलेला जर किंचित का होईना दुःख भोगत असेल तर तो त्या दुःखाला बाजूला सारायला बघतो. आपला सहज स्वभाव हा सुखामध्ये रमण्याचा आहे, दुःखामध्ये रमण्याचा नाही. असं असल्यामुळं दुःख अगदी नको म्हणजे फेकून द्यावं असं वाटत राहतं. पण दुःख फेकून देणं म्हणजे दुःखाची कारणं दूर होणं, म्हणजे परत सुख मिळावं असं वाटणं. संसारातल्या संसारात या प्रकारे सुख आणि दुःखाबद्दल चिंतन चालू असतं. पण एकूण चित्त संसारात निमग्न असलं की ते सुख दुःखाच्या कटांगळ्या खाणारच. तेच चित्त जर तिथून हळूच काढून घेता आलं संसारातून आणि आत्मस्वरूपाच्या जवळ ठेवता आलं तर एकदेशी असल्यामुळे तिथं राहतं आणि तिथं जेव्हा चित्त राहतं तेव्हा संसारात तशाच घटना घडत असताना देखील त्याला सुख दुःखाचा पत्ता देखील लागत नाही. तो अखंडित सुखामध्ये असतो. त्या ओव्यात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात, देखे अखंडित प्रसन्नता आठी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. तिथं संसार दुःख शिरू शकत नाही, त्याच्या आत संसार दुःख प्रवेश करू शकत नाही. जसं अशी कल्पना करा की अमृताचा निर्झर आतल्या आत सुरू झाला जठरामध्ये, त्याला जशी क्षुधा आणि तृषा याचा कुठलाच अडथळा होणार नाही, आतल्या आतच पुरवलं जातंय. आपलं पुरवणं बाहेरून असतं ना, आपल्याला बाहेरचा घास मुखाद्वारे जठरापर्यंत पोचवायला लागतो. पण जर जठरातच अमृताचा निर्झर सुरू झाला तर तयात क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. असं जसं व्हावं तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सहज बुद्धी स्थिर होणं, या ओव्या आपल्याला आदर्शभूत आहेत. एक आणि याच्या रोखानी हे मिळवण्यासाठी आपल्याला वाटचाल करावीशी वाटते, हेच साधकाचं लक्षण आहे. ते असं म्हणतात की मी अनुग्रहित आहे. जो संतांसी शरण गेला संत जनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी, असं समर्थांनी म्हटले. अनुग्रहित आहे याचा अर्थ संतांना शरण गेलेला आणि संतांनी आश्वासन दिलेला. आश्वासन म्हणजे तू परमात्म स्वरूप आहेस आणि तू परमात्म स्वरूप होऊ शकतोस, तू तुझ्या मूळ स्थितीला प्राप्त होऊ शकतोस. याच्या उपर दुसरं आश्वासन मोठं आश्वासन नाही. आणि हे जे आश्वासन आहे हे आश्वासन अंगीकार करून दिलेलं असतं, नुसतं बाहेर बाहेरून नाही, तर त्याचा स्वीकार करून त्याला आपलंस करून त्याच्यावर कृपा करून मग त्याला ते आश्वासन दिलेलं असतं. ग्राउंडवर खेळणारा एक छोटा मुलगा पडला, गुडघ्याला लागलं, रक्त यायला लागलं. लगेच शिक्षक येतात, मलमपट्टी करतात, बाजूला नेऊन बसवतात. पण जेव्हा आई येते तेव्हा आई प्रथम त्याला हृदयाशी धरते, त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवते, त्याची जखम बघते, त्याच्या गालावरून हात फिरवते. जखमेवर उपाय करणं आणि प्रेम देऊन जखमेवर उपाय करणं हा याच्यात जो फरक आहे आईच्या कृतीमध्ये आणि दुसऱ्या कोणाच्या कृतीमध्ये, फार फरक आहे, महदंतर आहे. तसं शास्त्र देखील हे करत असतात, सांगत असतात की ते परमात्म तत्वच तू आहेस. ते बँडेज बांधल्यासारखं असतं, बस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही नाही. शास्त्रांच्या ठिकाणी प्रेम नाही तुमच्याबद्दल माझ्याबद्दल. मला प्रेमाची आवश्यकता आहे, ती प्रेमाची आवश्यकता गुरुच भागवतात, दुसरं कोणी भागवत नाही. व्यक्ती म्हणून आपल्याला त्याची आवश्यकता असते. प्रेमाची आवश्यकता भासायचं कारण काय? तू तर अक्षर, अव्यय, अव्यक्त, सच्चिदानंद, देहरहित असं परमात्म तत्व होऊ इच्छितोस आणि प्रेमाचा संबंध काय? तरी देखील ही अपेक्षा देहामधून व्यक्त होत असते आणि देहाला प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेमासहित हा उपदेश फक्त सद्गुरु करतात. म्हणून अस्ति ब्रह्मेति चेद वेद, ब्रह्म आहे असं म्हणणं हे परोक्ष ज्ञान. त्यांनी फारसं समाधान होत नाही. जेव्हा स्वतःला अनुभव येईल असं कोणी सांगतं तेव्हा खरं समाधान प्राप्त होतं. अनुग्रह झाल्यानंतर नियमितपणे ध्यान करतो, वेळ हळूहळू वाढवत आहे, हे सगळं चांगल्या साधकाचं लक्षण. नियमितच करावं. नियम ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीनी आपल्या शरीराच्या आत एक एन्व्हायरमेंट असतं. एक आत ही एक वातावरण आहे. जसं भूक लागणं हे त्यामुळेच घडतं, झोप येणं त्यामुळेच घडतं, तसं ध्यानाची प्रबळ इच्छा त्या आतूनच आतल्या वातावरणातूनच निर्माण व्हावी. हे सगळं नियमामुळं होत असतं. नियमामुळं शरीराच्या आतल्या पेशींना त्यावेळेला ती गोष्ट घडणार असा पूर्व अंदाज येतो. जर नियमित प्रार्थना करणारा मनुष्य असेल तर त्याला ती वेळ झाली की आता अगदी प्रार्थनेला जावं असं वाटतं. याचं कारण पेशींपेशी उत्सुक होते प्रार्थनेकरता. तुम्हाला जेवणाच्या वेळेला हा अनुभव असेल, स्नानाच्या वेळेला अनुभव असेल, ती ठराविक वेळ झाली आपली की आपण कधी स्नान करतोय असं वाटतं. याचं कारण तुमच्या आत अनेक जिवंत गोष्टी आहेत, तर त्याही उत्सुक असतात. त्यांनाही असं वाटत राहतं की आता ही घटना घडणार, घडावी. तसं उपासनेचं आणि साधनेचं व्हावं. श्रवण वाचन नाम इत्यादी करतो, ध्यानात साक्षी राहायचा प्रयत्न करतो, विचार आला की मात्र सारं बाजूला होतं. साक्षीही बाजूला पडतो आणि विचार सुरू होतो. खर म्हणजे विचार आला की सार बाजूला असं म्हटलेलं आहे बर का. पण मी माझ्या तऱ्हेने इथं अर्थ काढतोय. किंवा असंही असेल की विचार आला रे आला की सावधपणाने मी बाजूला सारतो असंच बहुतेक म्हणायचंय. विचार आला की सार बाजूला. इतका सावधपणाने ध्यान करणारा तर मला फार कौतुकाला पात्र वाटतो की विचार आला की सार बाजूला इतका सावध राहतो. आणि असं असेल तर हा प्रयत्न हा सर्वोत्तम आहे असं मी तुम्हाला सांगतो. कारण साक्षी राहणं हाच पुरुषार्थ प्रयत्न साधकाला करायचा आहे. बाकीचं सगळं आपलं आपण घडेल, सहज घडेल. कधी कधी दोन विचारात अंतर जाणवते पण ते कळेपर्यंत नवा विचार येतो, काहीच बिघडत नाही. हे सगळं एका प्रकाराने स्वाभाविक रीतीने होत असेल. कारण विचाराला आपण बोलवत नाही, तो आपाप उठत असेल तर उठेल. तोही बाजूला सारणं गरजेचं आहे. म्हणून विचार आला की सार बाजूला अशा प्रकारचं ध्यान मी करतो असं म्हटलंय. व्यवहारात काम करताना अधून मधून संकल्प आठवतो, म्हणजे अंतर्मुखता, स्मरण, शरणागती, साक्षित्व अशा प्रकारचे जे संकल्प आहेत तर ते संकल्प आठवतात असं म्हटलंय. आणि त्यामुळे सर्वांशी गोडीने राहायचा प्रयत्न करतो. प्रोसिजर करताना Uh, राम स्मरण पूर्वक करण्याचा प्रयत्न करतो हे डॉक्टर आहेत बरं का. एवढी ओळख फक्त यांच्याबद्दल सांगतो की हे डॉक्टर आहेत. पण स्वभावातले दोष मधून मधून डोके वर काढतात. मी ध्यान करतो हे ज्यांना माहीत आहे ती व्यक्ती एकदा म्हणाली, असा कसा तू तावीळ तडतड्या, लगेच चिडून गप्प होणारा, जरा धीर नाही, ध्यान करतोस ना, हे लागलं. मी अंतर्मुख झालो, काहीच बोललो नाही. मग प्रश्न उपस्थित झाले, माझी ध्यानात व्यवहारात सावधानता कमी पडतंय ना? ध्यानात सावधानता कमी पडत नाहीये. मी सांगतो की जेव्हा समोर विचार येतोय आणि तो विचार आपण बाजूला सारतोय तेव्हा ध्यानातली सावधानता कमी पडत नाहीये. ध्यानातली सावधानता कमी पडली याचा अर्थ ध्यात्याला आपण ध्यानाला बसलोय पण विचारात गुंतून पडलो हे 5-10 मिनिटांनी कळतं. तोपर्यंत आपण ध्यान करतोय हेही तो विसरून जातो, इतका विचाराशी एकरूप निमग्न झालेला असतो. तेव्हा ध्यानातली सावधानता कमी पडली म्हणायची. तर ही ध्यानातली सावधानता कमी पडत नाहीये, मग व्यवहारात सावधानता कमी पडतीये का असं विचारलेलं आहे. माझे धैर्य फारच कमी आहे का? माझा अनुताप कमी झालाय का? कारण ध्यान करणारी व्यक्ती अधिक शांत नम्र प्रेमळ व्हायला हवी ना? हवी. ध्यान करणारी व्यक्ती अधिक शांत व्हायला हवी आणि ज्यांनी प्रश्न विचारलाय ते देखील अधिक शांत होतील देखील. त्याला थोडा वेळ द्यायला लागेल, वेळ लागेल. मुळात असं आहे की ध्यान अथवा भक्ती किंवा नामस्मरण देखील हे मन लावून उत्तम रीतीने करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने दैवी गुण म्हणून जे सांगितलेले आहेत त्या गुणांचा स्वतंत्र अभ्यास लक्षात ठेवून व्यवहारात देखील करणं गरजेचं आहे. भगवद्गीतेमध्ये दैवी गुणांनी युक्त असे महात्मे माझं भजन कसं करतात असं 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि ते भजन अद्वैत भावानी असतं असं सांगितलं. महात्मानस तुमाम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता भजंती अनन्य मनसो. त्या ठिकाणी अनन्य होऊन भजन कसं करतात हा मुख्य विषय असल्यामुळं दैवी गुणसंपदा काय असते ते सांगायचं राहून गेलं. असं असल्यामुळं 15व्या अध्यायाच्या अखेरीला गीता संपली असं जाणकारांचं म्हणणं आहे. तरी देखील 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा विशेष करून सांगितली आणि आसुरी गुणसंपदा सांगितली. कारण मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीम आसुरीम चैव असे शब्द तिथे आले. पण तिथं सांगण्याचा रोख वेगळा होता. आसुरी संपत्ती काय आहे हे सांगायचं भगवद्गीतेचं राहून गेलं मूळ विवेचनात. म्हणून 16व्या अध्यायाला. मग हा 16व्या अध्याय सांगतो काय की अनन्य होण्याचा प्रयत्न करत असताना देखील या गुणांचा स्वतंत्र अभ्यास गरजेचा आहे असं सांगतो. जसं अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च. तुम्ही ध्यान करताय म्हणून दानी व्हाल असं नाही. तुम्ही ध्यान करताय म्हणून यज्ञ भावना तुमच्यात निर्माण होईल असं नाही. तुम्ही ध्यान करताय म्हणून सत्व संशुद्धीकडे विशेष लक्ष देण्याची गरज तुम्हालाही आहेच. तुम्ही ध्यान करताय म्हणून अभय तुमच्या ठिकाणी बाणेल असं नाही. अभय म्हणजे भय आणि मुळीच न भिणं म्हणजे निर्भय असे जे दोन शब्द आहेत त्याच्यापेक्षा अभय हा शब्द वेगळा आहे. आपण आत्मस्वरूप आहोत असं लक्षात घेतल्यामुळं भीतीचा स्पर्श होत नाही. निर्भय म्हणजे तो की अंधारामध्ये चार जण तिकडे जात नाहीत पण एक जण धीर जाऊन जातो, हा निर्भय. तो आणि अभय याच्यात फरक आहे. अशा रीतीने साधना आपण एका बाजूनी करतो आहोत, एका बाजूनी या गुणांचा परिपोष आपल्या ठिकाणी व्हावा म्हणून स्वतंत्र प्रयत्न आणि तेही चिंतनानी आणि व्यवहारात हे करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो आहोत आणि आपण प्रयत्न करत असताना ते प्रयत्न जमले नाहीत तरी पुढच्या क्षणाला प्रयत्नाला वाव आहे. सद्गुणांची जोपासना ही गोष्ट अशी आहे की त्याच्यासाठी फार काळ खर्च करावा लागतो, साधन एवढाच काळ खर्च करायला लागतो. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण होते तेव्हा ध्यानामध्ये किंवा नामस्मरणामध्ये अथवा अंतरंग सद्गुरूंनी सांगितलेल्या उपासनेमध्ये अतिशय गती प्राप्त होऊन ती परमात्म भावाला प्राप्त होते आणि तेवढाच वेळ हे दैवी गुणसंपदा अंगी कशी बाणेल याचा अभ्यास त्याच काळात, म्हणजे ध्यान करतो आहे 25 वर्ष आणि 25 वर्षानंतर मग दैवी गुणसंपदेचा अभ्यास करू असं नाही, त्याच काळात व्यवहारही आपण करत असतो तेव्हा या गुणांचा अभ्यास, अशी ही जोडगोळी आहे. हे बरोबर जाणं गरजेचं आहे. साधकांनी या आगांतुक गुणांचा देखील अभ्यास करावा. समर्थ असं म्हणतात की रूप लावण्य अभ्यासिता न ये, काळे माणूस गोरे होईना, फेअर अँड लवलीचा काही उपयोग होत नाही. जो सहज गुण आहे तो सहज गुण बदलत नाही, तरी देखील आगांतुक गुण धरता येतात. म्हणजे एखादा क्रोधाविष्ट असेल तर तो ऋषी झाल्यावरही क्रोधाविष्ट राहतो, पण क्रोध करण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बदलतात. जगावर अन्याय झाला म्हणून क्रोध करतो, समाजातला अन्याय सहन होत नाही म्हणून क्रोध करेल. क्रोध संपूर्ण त्याचा नाहीसा होईल, प्रत्येकाचा नाहीसा होईल असं नाही, पण त्याचा रोख बदलेल. हे जे आगांतुक गुण आहेत हे आगांतुक गुण अभ्यासण्यासारखे आहेत आणि केवळ ध्यान करतो म्हणून आपोआप ते गुण तुमच्या ठिकाणी वस्तीला येतील असं धरू नका. म्हणून संत जरी झाले तरी देखील काही संतांचं म्हणजे ते त्या त्या पद्धतीने वर्तन करत असतात, पण हे जे गुण आहेत नियमितता, शिस्त, अत्यंत शुचिर्भूत असणं, ताकतीब, स्वामीजींच्या ठिकाणी आपण ती रसिकता पाहत होतो तशी रसिकता, हे जे गुण आहेत हे अभ्यासानी प्रयत्नांनी तशी दृष्टी ठेवून आपल्या ठिकाणी वाढवता येऊ शकतात. सर्वांवर प्रेम करण्याचा भाव, निष्काम निष्कपट प्रेम करण्याचा भाव, हे एका बाजूनी जर केले आणि एका बाजूनी साधना केली तर आपल्याला जे साधायचं ते लवकर साधता येऊ शकतं. बाकी साधनेच्या बाबत अत्यंत दक्ष आहे आणि गुणांच्या बाबत जर दक्ष नसेल तर कठीण परिस्थिती निर्माण होते. या साधकांचं म्हणत नाहीये, ज्यांनी प्रश्न विचारलाय ते खूप सोबर आहेत, खूप चांगले आहेत, पण स्वामीजींनी एका कोणाला तरी त्यांच्या घरी राहायला सांगितलं तर भागेश्वर निवास मध्ये, तर ती व्यक्ती साधनेमध्ये फार अंतरंग होती, आमच्या तेव्हाच्या सगळ्या समजुतीप्रमाणे अतिशय अंतरंग, म्हणजे ध्यानाला बसली की किती प्रयत्न, बराच प्रयत्न केल्यावर मग उठू शकायची, इतकं खोल ध्यान त्या व्यक्तीचं लागायचं. पण काही काळांनी स्वामीजींकडे तक्रार अशी आली की रात्री उशिरा थाड 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 आवाज करत ही व्यक्ती जिने चढून वर येते. ध्यान केल्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा आपोआप बदलतील असं नाहीये. या सगळ्या गुणांसकट परमार्थ शोभायमान होतो. शेवटी स्वामीजींना सांगायला लागलं की दुसरीकडे तो कुठेतरी राहायला सुरुवात कर. ती व्यक्ती चांगली आहे, अजूनही चांगली आहे, तरी देखील या विशेष गुणांचा अभ्यास जे परमार्थामध्ये देखील वर्णन केलेले आहेत पण खास करून आगांतुक गुण म्हणून समर्थ म्हणतात तसेच आहेत, या गुणांचा साधकाने यथाशक्य अभ्यास करावा. शांतपणाने बोलणं, कोणी काही बोललं तर ऐकून घेणं, त्याच्यावर विचार करणं आणि आपल्याही विचारात काही त्यामुळे बदल करता येतोय का हे पाहणं, मध्यम मार्ग शोधणं. नाहीतर प्रत्येकालाच असं होणार नाही तसं होणार नाही असं करणारी व्यक्ती कालांतराने आवडेनाशी होते समूहामध्ये. आग्रह धरणारी व्यक्ती आणि अनाग्रही असणारी व्यक्ती याच्यात फरक असतो. प्रेमानी आणि रुक्षपणाने वागणारी व्यक्ती याच्यात फरक असतो. दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळणारी व्यक्ती आणि अंतःकरण न सांभाळणारी व्यक्ती याच्यात फरक पडतो. व्यवहारी व्यक्ती आणि अव्यवहारी व्यक्ती याच्यात फरक पडतो. पैशाच्या संबंधीच्या गोष्टी साधक जरी झाला तरी देखील दक्ष राहणं, कोणाचे विनाकारण उपकार न घेणं, पैसे घेतले असतील तर ते परत देणं, या साध्या साध्या गोष्टी आहेत, यांनी देखील फरक पडतो. म्हणून साधना करतो म्हणून एकदम सगळंच त्याच्यापाशी कसं येणार. सगळ्या जीवनाचा विचार करून ध्यान हे आत जाण्याकरता आहे आणि हे जे गुण आहेत हे बाहेरची शोभा वाढवण्याकरता आहेत. समर्थ म्हणत होते ना की अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करोनी दावी. कशा करता? केवळ भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर जर करून दाखवलं आणि चालणे सुंदर बोलणे सुंदर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? होईल असं की त्याचा परमार्थ हा त्याला स्वतःला देखील तशा प्रकारचं सुख देणारा आणि दुसऱ्यांना देखील त्या परमार्थापासून सुख वाटलं पाहिजे त्याच्या असा राहणार नाही. म्हणून या ज्या सर्व गोष्टी आहेत या गोष्टी आपण शिकायच्या आहेत, अभ्यासाने शिकायच्या आहेत, अभ्यासाने शांतपणा धारण करायचा आहे, अभ्यासाने प्रेम वाढवायचं आहे, अभ्यासाने परोपकार करायचा आहे, अभ्यासाने दुसऱ्याच्या अंतरात शिरण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुलाच्या मनोगते बोला, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे असं समर्थ म्हणतात. लहान मुलांबरोबर तुम्ही खेळताय तर लहान मुलासारखं खेळलं पाहिजे. तो म्हणेल की आता भातुकली झाली, आपण बर झाली म्हणून एका क्षणात उठलं पाहिजे आणि तो जोपर्यंत म्हणेल की भात चाललाय तोपर्यंत चाललाय म्हटलं पाहिजे. हे जे लहान मुलांसारखं लहान मुलांशी तसं सर्वांशी असं समर्थ म्हणतायत. कारण समोर आलेली व्यक्ती देखील असमंजसच आहे. तुम्ही जर मोठे असाल, वरिष्ठ असाल, श्रेष्ठ असाल, अनेक बाजूनी विचार केलेला असाल तर समोर आलेली व्यक्ती काही ना काही बाबतीत असमंजसच असणार लहान मुलासारखी. तिच्या अंतरंगात शिरून तुम्हाला जर वर्तन करता आलं नाही तर केवळ तुमचं ध्यान चांगलं होतंय आणि नाम चांगलं चाललंय, तुम्हाला त्याच्यात समाधान मिळतंय याच्यावरून काहीच सिद्ध होत नाही. म्हणून ही सावधानता, हे धैर्य, याचा अभ्यास करावा. अभ्यासाने हे सगळे गुण आपल्या ठिकाणी हळूहळू करून येतात आणि हे गुण येणं आपली वेळ संपली. हे 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 गुण आपल्या अंतरी प्रविष्ट होणं हे तुम्ही फक्त प्रयत्न करत राहायचे आहे, तुम्ही फक्त अभ्यास करायचा आहे आणि जिथं चुकता तिथं सोडून द्या, त्याची रुखरुख करत बसू नका. पुढचा क्षण किंवा पुढचा प्रसंग तुम्हाला सावरण्यासाठी आहेच, तो अभ्यास सुधारून घेण्यासाठी आहेच. ज्याला कल्पना नव्हती अशा प्रकारच्या जीवनाची तो सरसहा चुका करत जातो, तसे तुम्ही नाही आहात. म्हणून साधक प्रसंगी चुका करेल पण त्याला समजेल की आपण चूक करतोय आणि ती आपण सुधारतोय देखील. असं जेव्हा घडतं तेव्हा तो साधक इतरांपेक्षा हळूहळू वेगळा आणि प्रगत असा दिसायला सुरुवात जरूर होते आणि दिसण्यापेक्षा त्याच्या अंतरंगी देखील तसे गुण उतरतात. म्हणून ध्यान जसं 25 वर्ष तसं ध्यानाच्या बरोबर सायमल्टेनियसली या गुणांचा अभ्यास देखील. मग जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतं की अरे इतका कसा तू उतावीळ आणि तडतड्या आणि आपण नाउमेद होतो, तू ध्यान करतोस ना, त्याला माहित नाहीये की हे ध्यानाने साधतं, याच्याकरता स्वतंत्र अभ्यास करायला लागतो. ध्यानाच्या अभ्यासाचं एक प्राप्तव्य आहे आणि या अभ्यासाचं एक प्राप्तव्य आहे, पण ही दोन्ही प्राप्तव्य मिळून परमार्थ पूर्ण होतो. म्हणून तर ते दैवी आसुरी संपत्ती योग म्हणून भगवंतांनी एक अध्याय व्यासांनी समाविष्ट केला. तर तशा प्रकारे आपण या प्रश्नाकडे पाहावं. साधकाला मी अशा करता सांगतोय की बऱ्याचदा साधकालाच हे जास्त ऐकायला लागतं. घरी वडील म्हणतात की मग काय शिकतोस केंद्रात, हे साधकालाच ऐकायला लागतं. बायको म्हणते की मग इतकी वर्ष कशाला जात आहे, अरे नाही साधक चुकला म्हणून काही नाही बिघडत. मी तुम्हाला सांगतो, ज्याला चुकीचं भान आहे आणि चुकीचं भान आहे आणि दुरुस्त करण्याची इच्छा आहे, तो कालांतराने दुरुस्तही समोर येईल लोकांच्या. जे बोलणार आहेत ते नुसते बोलत राहतात, असं असल्यामुळे नाउमेद होऊ नका. असं याकरता मी तुम्हाला हे सांगतोय, नाउमेद होऊ नका. हा अभ्यास आहे, हा अभ्यास कालांतराने सिद्ध होतो, मात्र तोपर्यंत हा अभ्यास करत राहणं हाच त्याला उपाय आहे. थोडं बहुत तुम्हाला कोणी म्हणलं केंद्रात जातोय आणि रागवतोय काय, तर एवढ्या अंतर्मुख होऊ नका. न रागवण्याची ही संधी पुढची आहे तुमची ठेवलेली. ठीक आहे, तो प्रसंग तुमच्या हातून सुटून गेला, पण पुढच्या वेळेला मात्र नीट प्रयत्न करा म्हणजे झालं. अशा प्रयत्नांनी हळूहळू जीवन घडत असतं. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 नानोबा माउली बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.